श्री दासबोध दशक तेरावा नाम रूप समास चौथा प्रलय निरूपण
श्री राम पृथ्वी से होइल अंत भूतास मांडेल कल्पांत ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरूपिला शतवर्षे अनावृष्टि तेने जळेल हे सृष्टि पर्वत माते ऐसी पृष्ठी भूमि चीतरके बारा कळी सूर्यमंडळा किरणा पासून निघती ज्वाळा शतवर्षे भूगोळा दहन होये सिंधुरवर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणिवरा तो आहाळून सरारा विषव मी त्या विषाच्या ज्वाळा निघती तेने पाताळे जळती महापावके भस्म होती पाताळ लोक तेथे महाभूते खवळती प्रळये वात सुटती प्रळये पावक वाढती चहुकडे तेथे अकरा रुद्र खवळले बारा सूर्य कडकडिले पावक मात्र एक वटले प्रळये काळी वायुविजांचे तडाखे तेने पृथ्वी अवघी तरखे कठिणत्व अवघेची फाके चहुकडे तेथे मेरूची कोण गणना कोण सांभाळील कोणा चंद्र सूर्य तारांगणा मूस जाली पृथ्वीने विरी सांडिली अवघी धगधगाये मान जाली ब्रह्मांड भटी जळून गेली एक सरा जळोनी विरी सांडिली विशेष महावृष्टी झाली तेने पृथ्वी विराली जळामध्ये भाजला चुना जळी विरे तैसा पृथ्वी सधीर न धरे विरी सांडुनिया त्वरे जळी मिळाली शेष कूर्म वारहाव गेला पृथ्वीचा आधार तुटला सत्व सांडून जळाला मिळून गेली तेथे प्रळये मेघ उचलले, कठिण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकडिले ध्वनि घोष, पर्वत प्राये पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिडतया अंधकारा उपमाची नाही, सिंधु नद्या एकवटल्या, नेणून भिहून रिचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी, तेथे मच्छकूर्म सर्प पडती, पर्वता सारिखे दिसती, गर्जना होता मिसळती जळात जळे, सप्त सिंधु आवरणी गेले, आवरण वेडे मोकळे झाले, जळरूप जालिया खवळले प्रळये पावक, ब्रह्मांडायसा तप्त लोह, शोषी जळाचा समूह, तैसे जळास जाले पाहो अपूर्व मोठे, तेने आटोन गेले पाणी, असंभाव्य माजला वन्ही, तया वन्ही से केली झडपणी प्रळयवाते, दीपास पालव घातला तैसा प्रळये पावक विझाला, पुढे वायो प्रबळला असंभाव्य, उदंड पोकळी थोडा वारा तेने वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला, महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही, दृश्य हलकालोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्मते।
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रळये नाम समास चौथा।